आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुई इनासियो लुला दा सिल्वा आज नवी दिल्लीन द्विपक्षीय उलोवणी करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशांतल्या यमुना एक्सप्रेस वे उद्देगीक उदरगत प्राधिकरणांत एचसीएल फॉक्सकॉन संयुक्त उद्देग प्रकल्पाच्या भुमीपुजन सुवाळ्यांत वांटो घेतले. इंडिया एआय इम्पॅक्ट एक्सपोचो आज निमाणो दीस. सर्वोच्च न्यायालयान काल अस्तंत बंगालांतल्या मतदार यादींच्या एसआयआर प्रक्रियेन वेंचणूक आयोगाक मदत करपा खातीर कार्यरत आनी आदल्या जिल्हो न्यायाधीशांची नेमणूक करपाचे निर्देश दिल्यात. आयसीसी T20 संवसारीक करण वस्तादपण सर्तीन आज सुपर 8 स्टेजीक सुरवात जाता. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुई इनासियो लुला दा सिल्वा आज नवी दिल्लीन द्विपक्षीय उलोवणी करतले. दोनी फुडारी द्विपक्षीय संबंधांचो नियाळ घेतले तशेंच ते परस्पर हिताच्या प्रादेशीक आनी संवसारीक मुद्द्यांचेर आपल्या विचारांचे आदान प्रदान करतले. तातूंत बहुपक्षीय मंचाचेर सहकार्य, सुदारीत बहुपक्षीयता, जागतीक शासकीय वेवस्था आनी ग्लोबल साऊथ संबंधित मुद्दे हांचो आस्पाव आसा. भारत आनी ब्राझील हांची उबदार लागींची आनी बहुआयामी धोरणात्मक भागीदारी आसा जी सामायिक लोकशाही मुल्यांचेर लोकां मदीं लागींचे संबंद आनी मुखेल वाठारांनी वाडत वचपी सहकार्याचेर आदारीत आसा अशें आमच्या प्रतिनिधीन कळीत केलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरवीं उत्तर प्रदेशांतल्या यमुना एक्सप्रेस वे उद्देगीक उदरगत प्राधिकरणांत एचसीएल फॉक्सकॉन संयुक्त उद्देग प्रकल्पाच्या भुमीपुजन सुवाळ्यांत वांटो घेतले. हो प्रकल्प देशांतर्गत उत्पादन क्षमता घटमूट करपाच्या आयातीचेर अवलंबून रावप उणे करप आनी एक लवचीक जागतीक पुरवण साखळी उबारपाच्या सरकाराच्या यत्नाकडे सुसंगत आसा. हे उपक्रमाक लागून देशाच्या सेमीकंडक्टर परिसंस्थेक मोठी चालना मेळटली आनी नवनिर्माण कुशळटाय उदरगत आनी तंत्रज्ञान हस्तांतरणाक प्रोत्साहन मेळटले. या प्रकल्पाक लागून अभियंते, तंत्रज्ञ आनी वेवसायिका खातीर हजारांनी प्रत्यक्ष आनी अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण जातल्यो आनी पूरक उद्देगांच्या वाडीक गती मेळटली अशी अपेक्षा आसा. इंडिया एआय इम्पॅक्ट समीट 2026 काल नवी दिल्लीन भारत मंडपमान समारोप जालो. या शिखर सभेन जापसालदार एआय खातीर भारताच्या दृष्टीकोनाक संवसारीक तेको मेळ्ळो. नवी दिल्लीन पत्रकारांकडे उलयतना इलेक्ट्रॉनिक्स आनी आयटी मंत्री आश्विनी वैष्णव आनी एआय इम्पॅक्ट समीट जायत्या तरांनी यशस्वी जाला अशें सांगले. 5 लाखां मायज लोकांनी या प्रदर्शनाचो आनंद घेतलो, खूप कितें शिकले आनी संवसारभरांतल्या साबार तज्ञांकडे संवाद साधलो अशें वैष्णव हांणी नमूद केले. आज इंडिया एआय इम्पॅक्ट एक्सपोचो निमाणो दीस. प्रदर्शक, नवनमेशक आनी भेटीदारांकडल्यान मेळिल्ल्या व्हड प्रतिसादाक लागून सरकारान हो एक्स्पो आनीक एक दीस वाडयलो. एक्स्पो सकाळी 9:15 ते सांजवेळा 6 मेरेन उक्तो आसतलो अशें आमच्या प्रतिनिधीन कळीत केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां उत्तर प्रदेशांतल्या मेरठाक भेट दितले. प्रधानमंत्री शताब्दी नगर नमो भारत स्टेशना वयल्यान मेरठ मेट्रो आनी नमो भारत रेल्वेक 5 पावटो दाखयतले आनी मेरठ दक्षिण स्टेशन मेरेन मेट्रोन प्रवास करतले. ह्या भेटी वेळार मोदी सुमार 12,930 कोटी रुपया मोलाच्या वेगवेगळ्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण आनी लोकार्पण करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सकाळी 11 वरांचेर आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळी वरवीं देश विदेशांतल्या लोकांकडे संवाद सादतले. हो ह्या म्हयन्याळ्या रेडिओ कार्यावळीचो 131 भाग आसतलो. आकाशवाणी दूरदर्शनाच्या पुराय नेटवर्काचेर, एआयआर न्यूज वेबसायटीचेर आनी न्यूज ऑन एअर मोबायल एपाचेर ही कार्यावळ प्रसारीत जातली. तशेंच एआयआर न्यूज, डीडी न्यूज, पीएमओ आनी माहिती आनी प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलांचेर ताचे थेट प्रसारण जातले. हिंदी प्रसारणा उपरांत रोखडीच आकाशवाणी प्रादेशीक भाशांनी ही कार्यावळ प्रसारीत करतली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आनी संवसारातल्या ताज्या घडणुकांच्या म्हायती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. आयकात सकाळी 7:25 आनी सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटीन. तशेंच सकाळी 8:40 आनी सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटीन. एक्सचेर आमकां फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
सागरी परिषदेची पांचवी आवृत्ती आयच्यान गोंयांत सुरू जातली. तातूंत हिंद महासागरांतल्या 14 देशांतले नौदल मुखेली आनी वडील प्रतिनिधी एकठांय येतले. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ एम रविचंद्रन हांणी काल हवामान शास्त्रांत एक नवो दृश्टीकोन गरजेचो आशिल्ल्याचें अधोरेखीत केले आनी हवामानाच्या वाडट्या अनिश्चिततेक तोंड दिवपा खातीर पारंपारीक भौतीक मॉडेल सयत कृत्रीम बुद्धिमत्तेचे एआयचे रणनितीमूलक एकत्रीकरण करपाची गरज उक्तायली. सचिव नवी दिल्लीन इंडिया एआय इम्पॅक्ट समीट 2026 हार्नेसिंग एआय टू मॅनेज क्लायमेट एक्स्ट्रीम्स अँड बिल्ड सस्टेनेबल सिस्टम्स या उंचेल्या पावण्यावेल्या पॅनल चर्चेंत उलयताले. आधुनिक हवामान पॅटर्नचे टायम सिरीज आनी स्थानिक खाशेलपणां समजून घेवपा खातीर एआय गरजेचे आसा अशे डॉ रविचंद्रन हांणी नमूद केले. संख्यात्मक मॉडेल जायत्या गृहितकांचेर आदारून आसता जाका लागून त्रुटींची वाड जाता अशें तांणी सांगले. एआय वापरून ह्यो त्रुटी उण्यो करूं येता आनी सुरवातीची परिस्थिती सुदारूं येता जाका लागून अदमास खूब अचूक जाता अशें तांणी मुखार म्हळें. सर्वोच्च न्यायालयान काल अस्तंत बंगालांतल्या मतदार यादींच्या खाशेल्या सगण सुदारणा एसआय प्रक्रियेन वेंचणूक आयोगाक मजत करपा खातीर कार्यरत आनी आदल्या जिल्लो न्यायाधीशांची नेमणूक करपाचो निर्देश दिला. मुखेल न्यायाधीश सूर्यकांत आनी न्यायाधीश जॉयमाला बागची आनी विपुल एम पंचोली हांच्या खंडपीठान राज्यांत एसआय प्रक्रिया पुराय करपा खातीर जायते नवे निर्देश दिल्यात. तार्किक विसंगती वळेरेन आसपाव केल्ल्या व्यक्तींचे दावे आनी कागाळींचे निवारण करपा खातीर न्यायालयीन अधिकाऱ्यांची नेमणूक करपाचो आदेश खंडपीठान दिला. केंद्रीय संचारण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हांच्या अध्यक्षतेखाला काल नवी दिल्लीन देशभरांतल्या भारत संचार निगम लिमिटेड म्हणजे बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांकडे परस्पर संवादात्मक बसका झाली. बीएसएनएलची सेवा यंत्रणा घटमूट करप, क्षेत्रीय पावण्यावेल्या कार्यकारी आव्हानांक तोंड दिवप आनी फ्रंटलाईन अधिकाऱ्यांकडल्यान येवपी नवनमेशी सुचोवण्यो संघटनेच्या निरीक्षण अंमलबजावणी यंत्रणेत आसपावपाचेर ह्या संवादान भर दिल्लो. शेती आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी काल नवी दिल्लीन भारतीय राष्ट्रीय शेती सहकारी विपणन महासंघ म्हणजे नाफेडची सविस्तर नियाळ बसका घेतली. दाळ आनी तेलबियां खातीर खरेदी वेवस्था, शेतकारांक किमान आधारभूत मोलाचो म्हणजे एमएसपीचो पुराय फायदो मेळचो हाची खात्री करप आनी संबंधित सरकारी येवजण्यांची प्रभावी अंमलबजावणी करप हाचेर बसकेन भर दिल्लो. चौहान हांणी चालू आशिल्ल्या खरेदीच्या स्थितीचो नियाळ घेतलो, कार्यकारी आव्हानाचे मूल्यांकन केले आनी खरेदी वेवस्था चड कार्यक्षम आनी शेतकार केंद्रीत करपाचे मार्ग सोदून काढले. सरकारान चालू अर्थिक वर्सा गोंय, मेघालय, सिक्कीम आनी उत्तराखंडांतल्या ग्रामीण स्थानीक संस्थांक घटमूट करपा खातीर 15व्या अर्थ आयोगाच्या अनुदानांतल्यान 137 कोटी रुपया मायज जारी केल्या. ह्या निधीन वेगवेगळ्या अर्थिक वर्सां खातीर वाटप आसपावता आनी ग्रामीण स्थानीक प्रशासन घटमूट करप ताचो हेतू आसा अशें पंचायती राज मंत्रालयान सांगले. गोंया खातीर 2023-24 वर्सा खातीर अनटायड अनुदानाचो दुसरो हप्तो सुमार 11.60 कोटी रुपया जारी केला. हवामान खात्यान फुडल्या 2 दिसांत तामिळनाडू, पुडुचेरी, केरला, माहे, कराईकलांत पावस गडगड आनी जोगला मारपाचो अदमास उक्तायला. तशेंच फुडल्या 2 दिसांत वायव्य भारत, मध्य भारत, गुजरात आनी महाराष्ट्रांत चडांत चड तापमान 2 ते 4 डिग्री सेल्सियस वाडटले अशें हवामान खात्यान सांगलां. बायलांच्या क्रिकेटान आज ऑस्ट्रेलियांतल्या एडलेड ओव्हल स्टेडियमाचेर जावपी 3 मॅचीच्या माळेंतल्या 3र्या निमाण्या T20 खेळांत भारत ऑस्ट्रेलिया आड खेळटलो. ही मॅच दनपारां 1:45 सुरू जातली. आयसीसी T20 संवसारीक करंड वस्तादपण सर्तीन आज सुपर 8 स्टेजीक सुरवात जाता. सुपर 8च्या सुरवातीच्या मॅचीन आज सांजवेळा कॉलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमात न्यूझीलंड पाकिस्तान आड खेळटलो. ही मॅच भारतीय वेळाप्रमाण सांजवेळा 7 वरांचेर सुरू जातली. मजगतीं भारत फाल्यां अहमदाबादांतल्या नरेंद्र मोदी स्टेडियमाचे दक्षिण आफ्रिके आड सुपर 8 मोहीम सुरू करतलो. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीन ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुई इनासियो लुला द सिल्वा आज नवी दिल्लीन द्विपक्षीय उलोवणी करतले. इंडिया एआय इम्पॅक्ट एक्स्पोचो आज निमाणो दीस आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30.